आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 मतदारसंघांसह देशातल्या 89 मतदारसंघात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। आरक्षण आणि जाहीरनाम्याच्या मुद्द्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आरोप प्रत्यारोप। पुण्यातल्या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट टू नो या चित्रपटाची कान्स महोत्सवासाठी निवड। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपेल। या टप्प्यात राज्यातल्या 8 जागांसह देशातल्या 89 जागांवर शुक्रवारी मतदान होणार आहे। या टप्प्यात राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, नवनीत राणा, रामदास तडस, प्रतापराव पाटील चिखलीकर, संजय जाधव यांच्यासह प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर असे अनेक महत्वाचे उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत। अमरावतीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची सभा होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रचार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू हे सुद्धा आज अमरावतीमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। याशिवाय एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभा, रोड शो या मतदारसंघात होत आहेत। अनुसूचित जाती आणि जमातींचं आरक्षण कमी करून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज केला। छत्तीसगडमधल्या अंबिकापूरमध्ये प्रचारसभेला ते संबोधित करत होते। संविधानात बदल करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांचे अधिकार त्यांच्या वोट बँकेला देत असल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला। भाजपचं आरक्षण बचाव करू शकते असा दावाही त्यांनी यावेळी केला। काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विचलित केल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे। पक्षाच्या सामाजिक न्याय परिषदेत ते बोलत होते। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थेमुळे प्रधानमंत्री वारंवार पक्षाच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत असल्याचं ते म्हणाले। अरुणाचल पश्चिम संसदीय मतदारसंघातल्या 4 विधानसभा मतदारसंघातल्या 8 मतदान केंद्रांवर आज कडक सुरक्षा व्यवस्थेत पुनर्मतदान होत आहे। आज सकाळी 6 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार आहे। या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघांसह देशातल्या 96 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। त्यात औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे। अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे। जालन्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी आज अर्ज भरला। त्यावेळी राजेश टोपे, अमित देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते। बीडमधून पंकजा मुंडे, औरंगाबादमधून विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील, शिर्डीमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार असून उमेदवारांना 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील। इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांच्या व्हीव्हीपॅट पावत्यांची संपूर्ण पडताळणी करण्यासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली आहे। मतदान यंत्र आणि पावत्या याच्या संदर्भातल्या तांत्रिक माहितीबरोबरच याचिका दाखल करण्यासाठी मतदानानंतर उमेदवाराला असलेला कालावधी, लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत कालावधी आणि माहितीची सुरक्षितता राखण्याचा कालावधी यातील फरकाबाबतची माहितीही न्यायालयानं मागवली आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं आज दुपारी 2 वाजेपर्यंत ही माहिती देण्यासाठी न्यायालयात हजर रहावं असं न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सांगितलं आहे। सर्वोच्च न्यायालय त्यानंतर यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देईल। श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प आणि आपत्तीनंतरची पुनर्बांधणी करण्यासाठी लवचिकता आवश्यकता असून अशा लवचिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवर आधारित 6व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. नवी दिल्ली इथं 2 दिवस ही परिषद होत आहे. कोणत्याही आपत्तीचं मोजमाप आर्थिक बाबीनुसार केलं जात असलं तरीही आपत्तीमुळे खऱ्या अर्थानं नागरिकांचं कुटुंबाचं आणि समुदायाचं नुकसान होत असतं असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन काल सुमारे 15 विमानांची उड्डाणं वळवण्यात आली आहेत. काल संध्याकाळी दिल्लीच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यापैकी 9 उड्डाणं जयपूरला, प्रत्येकी 2 अमृतसर आणि लखनौला आणि प्रत्येकी 1 मुंबई आणि चंदीगडला वळवण्यात आलं आहे. दाऊदी बोहरा समाजाचे नेते म्हणजे सय्यदना पदावर मुफदुल्ला सैफुद्दीन यांचा हक्क असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने काल दिला. सय्यदना म्हणून त्यांच्या हक्काला आव्हान देणारी याचिका गेली 9 वर्ष सुरू होती. वजनानं हलक्या असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOनं केली आहे. या जॅकेटमुळे BIS दारुगोळ्याच्या 6व्या श्रेणीतील स्फोटापासून संरक्षण केलं जातं. अलिकडेच या जॅकेटची यशस्वी चाचणी चंदीगडच्या TBRL प्रयोगशाळेत झाली. पुण्याच्या FTII विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटाची 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. यंदाच्या 15 ते 24 मे दरम्यान हा महोत्सव फ्रान्समध्ये होत असून ला सिनेफ या विभागात सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट टू नो या FTII विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाची निवड झाली आहे. FTII सारख्या जगभरातल्या चित्रपटासंदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कान्स फेस्टिव्हलला ला सिनेफ हा विभाग कार्यरत आहे. सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट टू नो या चित्रपटाचं दिग्दर्शन चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं केलं असून ध्वनिमुद्रण अभिषेक कदम या विद्यार्थ्यानं केलं आहे. उष्णतेची लाट आणि त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे त्रिपुरा राज्य सरकारनं पुढील 4 दिवस सर्व शाळांना सुट्टी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व सरकारी तसंच खासगी शाळा 24 ते 27 एप्रिल या कालावधीत बंद राहतील. अमेरिकेच्या संसदेनं टिकटॉक या अॅपवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या अॅपवर अमेरिकेत बंदी येण्याची शक्यता आहे. या अॅपवर बंदी घालण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ठाम आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकात 4 गडी बाद 210 धावा केल्या तर लखनौनं 19 षटक 3 चेंडूत 4 गडी बाद 213 धावा करून विजय मिळवला. जागतिक अॅथलेटिक्स रिले 2024 स्पर्धेसाठी 15 जणांचा समावेश असलेल्या भारतीय रिले संघाची घोषणा करण्यात आली. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीची पात्रता फेरी 4 आणि 5 मे रोजी बहामास या देशाची राजधानी असलेल्या नासाऊ इथं होणार आहे. भारतीय अॅथलेटिक्स संघ 4x400 मीटर स्पर्धेतील पुरुष गट, महिला गट आणि संमिश्र गटात सहभागी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 मतदारसंघांसह देशातल्या 89 मतदारसंघात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. आरक्षण आणि जाहीरनाम्याच्या मुद्द्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आरोप प्रत्यारोप. पुण्यातल्या FTII विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट टू नो या चित्रपटाची कान्स महोत्सवासाठी निवड आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.